Yes. High pitch is difficult.
Unless it's they take a high pitch tune, and then after the generous tune, sing a low pitch.
The pitch is easy.
Yes.
The only tune is high pitch.
Yes.
When they start these same tunes, tired.
Yes.
असं होतं का बाई की भजनाचा गळा हा पुष्कळ उंच गळा असतो आणि तो तुम्ही घेतल्यानंतर मग तुम्हाला दमल्यासारखं होतं असं होतं का?
कालचा त्या भजनाच्याच म्हटल्या पण छान आलेला भजनाचा म्हटल्या तो बराच वेळ म्हटल्या ना.
नाही काही भजनांचे गळे, काही भजनांचे गळे हे खूप उंच असतात. कारण भजनाला काय एखादं उंच म्हटलं तरी चालतं ना. आणि तो गळा जर सात्यावर घेतला फार उंच
म्हटलं
भजना पण भजनाला पण जाता का?
भजनाला नाही जात पण अशी गौर गणपतीची लग्नाची दळणाची म्हणते पण
फेराची
भजनाला नाही जात. भजनाला आमच्या जवळ काय शिक्षण नाही काय नाही आपलं सगळं समजतला
शिक्षण नाही लागत. शिक्षण नाही लागत
शिक्षण नाही लागत पण त्याचे चांगलं माहिती मिळली पाहिजे. आता हिरीत जाऊन बसायचं ना. आता पोरबाळा म्हणते त्यांना चांगले आणि येत.
तुम्ही आता खूप छान म्हणला की तुमचं पण काय वाईट आहे तुमचं वाईट छान आहे.
आईचं सासूबाईचं लक्षात ठेवलं म्हणून त्यांनी तुमच्या माग कोणीतरी उचलायला पाहिजे.
तुम्ही कोणाचं शिकल्या?
जास्त करून म्हणजे जात्यावरच्या वया म्हटलं आईचं जास्त.
आणि इकडे सासरी आल्यावर काही नवीन गळे वगैरे घेतले का?
हा त्या आमची मावळण सासू होती ना राहिला होती आमच्या शेजारी ती म्हणायची तर ते राहिलं त्या.
किती मुलं आहेत तुम्हाला?
दोघीच
मुली.
मुलगा
नाही जास्त गाणं म्हणता का काय? काय वय गेलं नाही
शी सिंग गावलन 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 शी
सिंग गावलन गावलन ही नाही नो गावलन इज टू बी सॉन्ग विथ भजन.
यस
शी सिंग्स द play songs on fair for the festivals.
Yes.
And this. Generally, these are the two things that I sing.
Anyway, high pitch is important to have a good voice.
हा ते उंच गळा असेल तर तो चांगला गळा असं म्हटलं जात का? साधारणपणे चांगला वाटत नाही सगळं वाटतो. तुम्ही काय समजता असं
मला काय वाटत?
आम्हाला तुमचे बरेचसे गळे आवडले. तुम्हाला काय वाटत असं विचारायचं?
उठाव
मध्ये म्हणजे उंच म्हटलं
एकदम चांगला सुरवडून म्हणजे
हाय पिच सॉन्ग विच इज जनरली कन्सिडर्ड अ गुड वॉइस अँड गुड सॉन्ग ऑल्सो वेन दे सिंग they say ki that gives a good impression but long time they cannot sing.
There is other characteristic to have a good voice.
ते लांब लांब ह्याचं पण चांगलं वाटतं
ते असं तुम्ही आता म्हणला ढळक म्हटलं किंवा उंच आवाज तर आणखीन काय म्हटलं म्हणजे गाणं छान आहे असं म्हणतात साधारण किंवा तुम्हाला वाटतं गावामध्ये किंवा इतर बायांमध्ये गाण्याच पाहिजे
आवाजावरून गळ्यावरून ऐकायला बरा वाटतो असं सांग ना असं असं
अजून काही पाहिजे ना असं वाटतं ना
म्हणजे काय कुठल्या त्यांना काय वाटतं की हा गळा छान आहे किंवा ही चाल छान आहे किंवा ह्या बाईचा गळा आता ह्यावेळी छान आहे
तुला वाटत असेल ना हे मस्त
आहे. एकदा म्हणाल्या उंच गळा म्हटला व्यवस्थित ढळक म्हटलं गाणं तर छान आहे. आणखीन कशावरती असं वाटत की हे गाणं छान आहे असं
म्हणीवरून वाटत का? तुम्ही समजा जे शब्द वापरता त्याच्यावरून असं दुसऱ्यांना वाटत का चांगलं?
की हाऊ यू सिंग, द वे यू सिंग ऑर द कंटेंट ऑल्सो समटाइम्स व्हॉट इज हाऊ इट इज कन्सिडर्ड गुड. आणखी म्हणजे गळा नंतर म्हणण्याची पद्धत शब्द
I would like to know if the more important for them is the words, but music it's really important or just for say or tell. No,
music is important also. Oh, Renuka, ekas prashna ta. की काय आहे की आपले शब्द तर महत्वाचे आहेतच, कारण आपण हृदय मोकळं करतो म्हणजे शब्दही महत्वाचे आहेतच, पण तितकाच गळा पण महत्वाचा वाटतो का? म्युझिक ऑल्सो इज इम्पॉर्टंट.
आता मी पहिले जे रामाचं गाणं म्हणलं पहिले मी पाठचं म्हणले, म्हणजे कोंबडा आरवला ते पाठचं म्हणले, त्याच्यावर परत रामाचं म्हणले, तवा गळा म्हणले, तो पण मला माझ्या मनाने मला निमित्त तो गळा
असं म्हणणे की जे आपण शब्द म्हणतो शब्द जे म्हणतो समजा ओवी तर त्याच्या बरोबर गळा ही तितकाच महत्वाचा आहे जो गळा आपण लावतो चाल ती तितकीच महत्वाची वाटते. म्हणजे
आणि ते शब्द सुद्धा की ते सगळं होत
एकदम. शी सेज की द ट्यून्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर हर नॉट फॉर जनरली. And she likes the tune most is when this morning she was singing on Rama. That she likes herself.
आता लगेच मी म्हणतच नाही तू याच्या माग ना, आता मला दम लागतो सारखं सारखं
का म्हणत
नाही नाही पण एवढी सारखी नाही तर म्हणजे लयच सारखीच म्हणायची. आता इसरून गेले लगेच
दररोज दळतास ना थोडस,
दररोज दळतो तरी पण एवढं नाही सहा एकंद मारे आपलं थोडस दळलं ठेवलं करून गेले कुठे कामाला. असं नियमानेच एवढं पकड दळलं आणि सगळीच गाणी म्हणल्यात अशी नाही. आता मी जवळजवळ 4-5 वर्षाचा गाणीच म्हणत
नाही
नाही म्हणत विशेष एवढे
काही घडलं म्हणून का आता नाही म्हणत काही घडलं 4-5
नाही नाही काय घड
दम लागतो
दम बिम लागतो असे.
नाऊ शी सेज की नाऊ शी हॅज टू सिंग ग्राइंड नॉट बिग अमाऊंट. Now she is not singing regularly many songs. It's the question of
quantity of work.
Quantity of grains. So then, and then they have to do many other things also. Most of the things, I think this tourism has hampered them. Because they have to do many other things. आता ही जी तुमच्याकडे यायला सुरुवात झाली माणसं राहतात आता कधी कधी गडावर आणखी मग त्यांचंही बरंचसं दुसरं काम करायला लागतं ना, तुम्हाला दळायला फार वेळ मिळत नाही.
आमच्या घरी येऊन राहतील तरच आम्हाला साहेब करायला लागतो. त्याच्या माग आम्ही आमच्याकडे चिक्कर लागतो दर आठवड्याला. आता पावसाळ्याचा चिक्कर आमची जिकडं तिकडं आमची ओळख त्यावेळ किंवा माणसं येतात कधी कधी 50 येतात कधी 60 येतात. आता मे महिन्यामध्ये तर आमच्याकडे 10 दिवस 60-70 माणसांचा
म्हणजे मग त्याच्यातच तुमचा वेळ जातो ना. मग तुम्ही दळणार कुठे?
मानतो आम्ही आता दळून पण आणतो गिरणी.
तेच ना नाही पण म्हणजे मग आता तुम्हाला गाणी म्हणायला वेळ नाही ना. 50 माणसांचा स्वयंपाक करताना गाणी कधी म्हणणार ना. हे पण ह्या 5-6 वर्षात जास्त सुरू झालंय का?
5-6 वर्षात जास्त सुरू
झालं. दिस इज द रिझन शी सेड की बिफोर 10 डेज दे हॅड 50 पीपल हिअर. सो दे वॉन्ट दे वेर कुकिंग अँड दिस इज स्टार्टेड मोर लास्ट 6 इयर्स.
And they are getting from mechanical mill.
Yeah, because for so many people, they have to cook plus.
Acharas?
But then they cannot sing. So this is the main thing.
Acharas is not the main thing.
This is the main reason.
Yeah, this is development.
In a way.
Yes.
जाऊ का?
हा
हा. चहा घ्या ना.
आता तोंड सुद्धा नाही धुतली अजून.
Tulasi bai ila kona ugali Lakmina Balayati Tai Tulasi Tudajina
Yeah, well. हे ओढू नका नुसतं म्हणा
बरं आता नाही
एखादी चाल बदलून जरा जुनी एक
तुमचं आमचं नाही जमायच
बायाने गेली गोटी केली लंगणी घर दे गोटी जाई फळय खंडाच जतन गवाडी जस हरण पळत मनगटी खेळत माझ्या मनगटी ग खेळत रतन रही सारा तुला वाडून पाहिलं वाडून पाहिलं तुला वाडून रे पाहिलं वयातर पेड़ दुधा तुझ्या कारणी लावील कारणी लावील तुझ्या कारणी रे लावील
ça permet de comprendre plein de choses. Déjà, tu vois, dès que quand je fais que ça, c'est dur. Dès que je me mets à chanter, à me concentrer sur autre chose, ça devient comme une espèce de transe. C'est, ça n'a rien à voir. Puis je comprends aussi ce qui peut se passer entre les femmes, parce que je le tenais très en haut. Elle m'a demandé de le faire tenir près de sa main. Il y a vraiment un contact entre femmes, quoi. Très fort.
C'est pas vraiment contact avec femme, mais c'est où mettre la main, c'est,
ouais, ouais, mais c'est ça
importante.
Ouais, ouais, au niveau technique, mais je veux dire, il se passe quelque chose.
Technique,
au niveau, oui. Ouais. Et ça permet de passer quelque chose au niveau du compagnonnage. Samsara, ça devient du vécu, tu vois. Les fesses qui font mal, tout ça, quoi. Tu veux pas essayer pour voir la réaction qu'elle a de voir dans le moulin?